चीनीमंडी.com पॉडकास्ट। कुशीनगरच्या ऊसावर पोक्का बोईंगचा हल्ला, शेतकरी चिंतित। उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये ऊस शेतकऱ्यांच्या गोडव्यावर टोळांच्या हल्ल्यानंतर आता पोक्का बोईंग रोगाचा हल्ला झालेला आहे। एकट्या कुशीनगरमध्ये ऊस विभागाच्या दाव्यानुसार 1500 हेक्टरमध्ये आतापर्यंत हा रोग दिसून आला आहे। या रोगाचा परिणाम प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे, ज्यामुळे या रोगाला रोखण्यासाठी सर्वेक्षणाबरोबरच शेतकऱ्यांनाही जागरूक केले जात आहे।